नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शिक्षकी पेशा हे मानव निर्माणाचं पवित्र अभियान. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राज्य शासनाचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान. कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता. मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात 1,00,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 4 प्रकल्पांना मान्यता. आणि आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आता सविस्तर बातम्या. शिक्षकी पेशा ही फक्त नोकरी नाही तर मानव निर्माणाचं पवित्र अभियान असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज शिक्षक दिनी नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्त्रियांचा सन्मान राखण्याची शिकवण देण्याची आवश्यकता राष्ट्रपतींनी नमूद केली. विद्यार्थ्यांनी कामगिरी खालावत असेल तर शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकांची जबाबदारी वाढत असल्याचं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,
कोई बच्चे यदि अच्छा प्रदर्शन नहीं कर पाता है तो इसमें शिक्षण व्यवस्था और शिक्षकों की ज्यादा बड़ी जिम्मेदार बनती है. किसी भी शिक्षा प्रणाली की सफलता में सबसे महत्वपूर्ण भूमिका शिक्षकों की होती है. शिक्षण कार्य केवल एक नौकरी नहीं है, ये मानव निर्माण का पवित्र अभियान है. शिक्षक को प्रत्येक बच्चों की नैसर्गिक प्रतिभा को पहचान कर उसे उसी तरह की मदद देना चाहिए और आगे बढ़ाना चाहिए.
या कार्यक्रमात देशभरातल्या 82 शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कला शिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके यांचा समावेश आहे. 50,000 रुपये रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करत शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कोवळ्या मनाला घडवणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुंबई इथं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याची भावना व्यक्त केली. तर केसरकर यांनी यावेळी बोलताना राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडवण्यात शिक्षकांचं योगदान मोलाचं असेल, यासाठी शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात येत असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात 109 शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. दिव्यांग प्रवाशांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटीमध्ये सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीनं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढणं तसंच उतरताना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश संबंधित विभागाकडून देण्यात आले आहेत. कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. कोकण खोऱ्यातून एकूण 54.70 टीएमसी अतिरिक्त पाणी वळवणं शक्य असून याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 61,52,00,000 रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे 2,40,000 हेक्टर आणि कोकणातील सुमारे 35,000 हेक्टर क्षेत्रात सिंचन, पेयजल तसंच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भासह पुणे तसंच पनवेल इथं 1,17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित 4 विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक तसंच सुमारे 29,000 रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधी आणि न्याय विभागाअंतर्गत पैठण आणि गंगापूर इथं जिल्हा अतिरिक्त न्यायालयाची स्थापना तर हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पुणे छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्यात येईल. अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येतील. थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ करण्यात येईल. विहिरी शेततळं वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात येईल. अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातल्या सोनेसांगवी पिंगला सहकारी सुतगिरणीस शासकीय अर्थसहाय्य तसंच बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातल्या सुकळी या गावाचं विशेष भाग म्हणून पुनर्वसन करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात उजनी कोयना आणि जायकवाडीसह मोठी धरणं 2018 नंतर प्रथमच 100% भरत असल्याची माहिती जलसंपदा विभागानं मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास या धरणांमध्ये सुमारे 65% पाणी साठा होता. श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर भिष्णूर जाळीचा देव पोहीचा देव पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील 8 देवस्थानांच्या सुमारे 275 कोटींच्या विकास आराखड्यांना आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र इमारत तसंच इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी आणि नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात तालुका कामगार सुविधा केंद्राचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी बांधकाम कामगारांच्या सुविधेकरिता तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचंही प्रकाशन करण्यात आलं.
आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची आज जयंती. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात चक्रधर स्वामींना आदरांजली अर्पण केली आहे. जाती व्यवस्था कायम राखण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते आज बोलत होते. दरम्यान राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित होते. मुंबईत मालाड इथं आज एक 23 मजली निर्माणाधीन इमारतीचा 20व्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळला. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिंगोली इथं आदिवासी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला. राज्यात विविध शासकीय कार्यालयांमधील अनुशिष्याची 55,000 असलेली रिक्त पदं तातडीने भरावीत, 12,500 अधिसंख्य पदं विशेष मोहिमेद्वारे भरावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आला. माजी आमदार डॉ संतोष टारफे, आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ सतीश पाचपुते यांच्या नेतृत्वात शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला तसंच मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. हिंगोली तालुक्यासह कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई पीक पाहणी एप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील त्यांनाच पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. धरणातून 52,542 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शिक्षकी पेशा आहे मानव निर्माणाचं पवित्र अभियान. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राज्य शासनाचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान. मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात 1,00,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 4 प्रकल्पांना मान्यता. आणि कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.